मटन पचलं नाही या मटन मची पाई कर्ज झालं वत डोई आवशे अगे आवशे कुठं ग आवशे काय ना टेन्शन एवढं घेतलं कर्ज मी तुझ्या
दुसरी बायको करशील ना तिला खरकी दागिन
अव दुसरी केली म्हणून तरी मेली केली माझी सखी बायको केली दादा केली माझी सखी बायको केली त्याग बायानो धावा आणि तिच्या डोक्याला शॅम्पू लावा गार पाण्यानं आंघोळ घाला काही गार मागती तिला अरे आवशे बोलला काहीतरी काय पाहिजे ते बोलला ग तुला पावडर लाली आलो का ग आवशे किरी मारी वाली तुला प्रकृती झाली आलो का ग आवशे तुला नेला ना गाई आलो का ग आवशे
ओए भाऊ अरे किती रोड दुसऱ्या बायकोसाठी हा अरे तुझ्या हाऊस आहे ना आणखी गाडी
अव त्या गाडीची सैनी आधीच केली आणि गेली माझी सखी बायको तू खरंच गेली का बर मला वाटत नाही कर अगं नाही भरवसा तुझ्यावर किती लढू मी मर्या बोर
बाबा घाबरायचं नाही हा अरे मेलेली माणसं कधी उठत्यात होय याडा कुठला अरे हे इतर रस्त्यात ना काढ आणि धीर धर बाबा धीर धर
धीर धरू मी कुठवर येळ बघा लई झाली अव गेली माझी सखी बायको
किरण एन जी 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 जी